आवळी म्हणजेच इंडियन गुसबेरी. फायलेंथेसी कुलातील आवळी हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधात वनामध्ये किंवा लागवडीखाली वाढतो. त्याचे शास्त्रीय नाव एम्ब्लिका ऑफिसिनॅलिस असे आहे. भारतात सर्व पानझडी वनांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 200 मीटर उंचीपर्यंत टेकड्यांच्या उतारावर आणि सपाटीला लागवडीखाली तो आढळतो. महाराष्ट्रात हा वृक्ष कोकण, पश्चिम घाट, दख्खनचे पठार इत्यादी ठिकाणी आढळतो. आवळीचे झाड मध्यम आकाराचे असून ते सुमारे 8 ते 15 मीटर उंच वाढते. त्याचे खोड वाकडे तिकडे, फांद्या पसरट व मोठ्या, साल जाड व हिरवट करडी असून तिच्या लहान व पातळ ढलप्या निघतात. पाने साधी, अनेक, एकाआड एक, लहान देठांची व लहान असून लहान फांद्यांवर 2 रांगांमध्ये असतात, त्यामुळे पाने पिसांसारखी दिसतात. मार्च ते मे या कालावधीमध्ये हिरवट पिवळ्या फुलांचे झुपके पानांच्या बगलेत किंवा पानांखालच्या फांदीच्या भागावर येतात. फुले एकलिंगी असून नर फुलांची संख्या मादी फुलांच्या तुलनेत अधिक असते. मृदुफळ म्हणजेच आवळा गोल, मांसल, फिक्कट हिरवट पिवळे व त्यावर 6 उभ्या रेषा असतात. बी एकच व त्रिधारी असते. आवळ्यामध्ये पाणी 81%, प्रथिने 0.5%, स्निग्ध पदार्थ 0.1%, क्षार 0.5%, कर्बोदके 13 ते 14% आणि तंतू असतात. आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असते, तसेच त्यामध्ये अ आणि बी जीवनसत्वे तसेच लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादींची संयुगेही असतात. आवळा हे एक उपयुक्त खाद्य आहे. त्यापासून लोणचे, मुरांबा, सुपारी इत्यादी करतात. आवळा हा तुरट, शीतल, मूत्रल असून वाळलेली फळे म्हणजेच आवळा काठी अतिसार, आमांश व रक्तस्त्राव यांवर उपयुक्त ठरतात. मधुमेह, खोकला, श्वासनलिका दाह, दमा, कावीळ, त्वचारोग, केस अकाली पांढरे होणे आणि अशा इतर अनेक रोगांवर आवळा गुणकारी ठरतो. हिरडा व बेहडा या फळांच्या सालीबरोबर आवळकाठीची पूड मिसळून त्रिफळा चूर्ण तयार करतात. क जीवनसत्व असल्याने आवळा स्कर्वी या विकारावर गुणकारी ठरतो. आवळीचे मूळ व साल तुरट असून कावीळ, हगवण आणि व्रण म्हणजे अल्सर या विकारांवर उपयुक्त असते असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. सालीत, पानात व फळात टॅनिन भरपूर असते. याचा उपयोग चामडी कमावण्यासाठी करतात. इमारतीच्या बांधकामात किरकोळ उपयोगासाठी सुद्धा आवळ्याचे लाकूड वापरतात. ही नोंद श्रीयुत राजा ढेपे यांनी लिहिली आहे.